जय महाराष्ट्र। नमस्कार। मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना भाजप महायुतीच्या तर्फे प्रभाग क्रमांक 163 मधून माझी धर्मपत्नी माजी नगरसेविका सौभाग्यवती शैला दिलीप लांडे त्या निवडणूक लढवत आहेत। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हात जोडून विनंती करतो, आपल्या पायावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो आणि येणाऱ्या 15 जानेवारीला 2 नंबरच्या समोरीत प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाणाचं बटन दाबून तुमच्या आशीर्वादाने प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावे ही विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।